So I'm going to talk a bit more this morning and listen to or take any questions. And then after tea break, we'll do some mindfulness practice. I want to go into something really in a way connected with the question about assumptions. I think it was Ratnashil asked about assumptions yesterday. How do you stop making assumptions? Chandrashil had some thoughts about that, and he's inspired me to say a little bit more. So, yes, when we make assumptions, we have some information. We have some facts, even. But then we add to those facts. And we interpret those facts. And so we add to what we know with what we assume. So how do we stop doing that? Well, let's say, what is the problem? Why does it happen? Well, it happens very quickly, automatically. You remember we've got this nidana chain here. So, sparsha is the information, if you like. Vedana is the response to that information. Samnya is the identification. Vitarka is the thinking about it. Prapancha is the assumption. But there it's all set out 1, 2, 3, 4, 5 like that. But it happens like that. There's no gap. It's instant. It happens before you even know that there's anything to think about. So the thing we have to do is to slow the process down. So that we learn to see what's happening. So we're able to say, well, that is information, that's real information. But this is assumption. That's what we need to learn to do, slow it down. So I'm going to talk a little bit more about that in theory. And then we'll talk a little bit about how in practice we might do that. So first of all, let's understand more clearly this process, this nidana chain. Let's go back to sparsha. We're probably getting a better idea of what sparsha is from the morning reflection. It's raw information. Just coming in the form of, yes, this raw sensation. But usually, as soon as that information comes, We build it into a picture.
आणि सर्वसाधारणपणे काय होतं की जशी ही माहिती आपल्याकडे येते तर तिचं एक पूर्ण चित्र आपण बनवून टाकतो.
So I slap Yasho Sagar.
तर मी यशो सागरांना चापट मारली.
The pain, just a little bit of pain, is felt in his arm.
थोडीशी वेदना त्यांच्या हातामध्ये झाली.
But immediately he will have seen Subhuti is hitting me.
आणि लगेच त्यांच्या मनामध्ये ही गोष्ट येईल की Subhuti मला मारतोय.
So there's not even time to experience the pain properly.
आणि वेदना अनुभव करण्यासाठी सुद्धा वेळ पुरेसा वेळ मिळालेला नाहीये.
Not even time to experience the sensation, the raw sensation.
आणि जे कच्च अशा स्वरूपाचे संवेदना आहेत त्याला अनुभव घ्यायला सुद्धा वेळ मिळालेला नाहीये.
So what we do in mindfulness training is teach ourselves just to experience the raw sensation.
आणि स्मृतीच्या ह्या सरावामध्ये आपण कशात स्वतःला प्रशिक्षित करत असतो तर ह्या प्राथमिक स्वरूपाच्या किंवा कच्च्या स्वरूपाच्या संवेदना आहेत त्याचा अनुभव घ्यायला शिकत असतो.
So I put my finger on that.
मी याच्यावर माझं बोट ठेवलं.
And in my mind there's an idea of my hand, my finger, this microphone stand.
आणि माझ्या मनामध्ये ही कल्पना आहे की हा माझा हात आहे आणि हा माईकचा स्टँड आहे.
सो वी ट्राय इन माइंडफुलनेस फॉरगेट ऑल दॅट.
स्मृतीमध्ये आपण काय करण्याचा प्रयत्न करतो हे सगळं विसरण्याचा प्रयत्न करतो.
जस्ट फील द कॉन्टॅक्ट ऑफ युअर बॉडी विथ द ऑब्जेक्ट.
आणि काय करतो तर वस्तूशी तुमच्या शरीराचा जो स्पर्श झालेला आहे त्याला अनुभव करण्याचा प्रयत्न करतो.
आय फाउंड इट the one that was most effective for me was my body contacting the cushion.
याच्या मध्ये सगळ्यात परिणामकारक मला कशाचा अनुभव येत असेल तर माझ्या शरीराचा माझ्या कुशनशी होणारा संपर्क.
It's quite a strong sensation.
फारच मजबूत अशा स्वरूपाच्या त्या संवेदना असतात.
And what you try to do is forget your body.
तुम्ही काय करायचं तर संपूर्ण शरीराला विसरून जायचं.
Or that is forget the idea of your body.
कमीत कमी तुमच्या शरीराची जी कल्पना आहे तिला विसरायचं आहे.
Forget the idea of a cushion.
कुशनची जी कल्पना आहे तिला विसरायचं आहे.
जस्ट फील द सेन्सेशन.
केवळ संवेदनांचा अनुभव घ्यायचा.
ट्राय टू गेट एव्हरीथिंग एल्स, लेट गो ऑफ एव्हरीथिंग एल्स.
आणि बाकीच्या ज्या इतर गोष्टी आहेत त्याला जस्ट सोडून द्यायचं आहे.
आय डोंट नो वेदर यू प्ले दिस गेम इन इंडिया.
मला माहित नाही की तुम्ही हा खेळ भारतात खेळता की नाही.
इट यूज्ड टू बी अ चिल्ड्रन्स गेम व्हेन आय वॉज यंग.
तर मी जेव्हा लहान होतो तेव्हा आमच्या काळात तो लहान मुलांसाठीचा खेळ होता.
समबडी वुड ब्रिंग इन अ बिग बॅग.
कोणीतरी एक मोठी पिशवी आणायचा.
And there were things in the bag.
आणि त्या बॅग मध्ये काही गोष्टी असायच्या.
And you have to put your hand in the bag and feel the things and guess what they are.
आणि मग तुम्हाला त्या पिशवीमध्ये हात टाकून त्या वस्तू कोणत्या आहेत याचा अनुभव घ्यायचा असायचा आणि त्या काय आहेत ते सांगायचं.
And we always used to put something wet and slushy in there so that it's horrible for people.
कधी कधी आम्ही त्याच्यामध्ये फार असं चिकट किंवा काय म्हणतात ओलं असं काहीतरी ठेवायचो जेणेकरून लोकांना ते फार भयंकर वाटेल.
Maybe a sticky sweet.
किंवा जो चिकट असं गोड पदार्थ आहे तो ठेवायचो.
So you put your hand in.
तुम्ही त्याच्यामध्ये हात टाकता.
You've got no visual information.
तुम्हाला दृश्य स्वरूपात कुठलीच माहिती त्याच्या संदर्भात नाही.
All you've got is tactile information.
तर tactile
to do with touch.
तर अशी माहिती तुमच्याकडे आहे केवळ की जी स्पर्शाने तुम्हाला घेता येते.
So you feel it.
आणि मग तुम्ही त्याचा अनुभव घेता.
It's sticky.
चिकट आहे.
It's squashy.
असं दबण्यासारखं आहे.
It's round.
गोल आहे.
What is it?
हे काय?
So for quite a long time you've just got these sensations.
आणि बऱ्याच वेळपर्यंत तुम्हाला केवळ ह्या संवेदना असतात.
There's no samnya.
तिथे संज्ञा जी आहे ती असत नाही.
And you're guessing.
आणि त्यावेळेस तुम्ही केवळ अनुमान लावण्याचा प्रयत्न करता.
And eventually you say, oh, it's a what might it be? It's
halwa.
It's halwa. It's halwa.
Excuse me.
Well, yeah, in India it would be halwa. Yeah. It's halwa.
Halwa.
So the strange thing is, as soon as you've said as soon as you said it's halwa, that's what you see it as. That's what it is.
आणि जसं तुम्ही हलवा म्हणता ती गोष्ट अगदी तीच बनून जाते.
And then you pull it out. And you see it's a piece of mud. But while your hand was in there feeling it, and you've decided it's halva, it is halva. So that's the difference between sparsha and samyam. So what you try to do in developing mindfulness, you try to put yourself in a black bag. And you forget that you've got a body. You forget that there's a cushion. And you just try to feel that sensation. And it can become everything. Actually, this is the secret of mindfulness of breathing. I think one of the difficulties we have with mindfulness of breathing is that we're watching an idea of the breath. So that keeps us in the kamaloka. The kamaloka is our idea of the world as a physical objective place. But when we let go of that, we just experience the pure sensation of breathing. And that enables us to go into another loka, into the rupa loka. Really, you could say that moving through jhana is a question of samya. It's a question of changing your idea, your way of interpreting your experience. Anyway, we may have to come back to that, but in mindfulness, you train yourself in mindfulness by training yourself to experience as pure sparsha as you can. Sometimes I play with this in the shrine room. On the last retreat, we had a lot of noises around the shrine room. For a start, there's a naughty boy who comes by. And I think that on one ladies' retreat, I was told that the ladies were very annoyed because they thought community members were coming and whistling outside the front. And in other words, samya, the sparsha is samya. All you're hearing is sound. But you interpret that sound. Actually, it's a beautiful blackbird with a blue sheen to it. That's my interpretation. It's got a sort of blue tinge to its skin, to its feathers, yeah. Tinge? Chati.
Chata. त्या निळा छटा त्या पक्ष्याला असतं.
दॅट्स माय इंटरप्रिटेशन, दॅट्स माय संज्ञा.
तर हे माझी मांडणी आहे, माझी संज्ञा.
बट वेन यू हिअर द साऊंड वेन यू आर सिटिंग इन मेडिटेशन, व्हॉट आय ट्राय टू डू इज जस्ट स्टॉप थिंकिंग ऑफ वेअर इट कम्स फ्रॉम.
आणि मग जेव्हा ध्यानात बसतो आपण तेव्हा मी काय करतो तर तो आवाज कुठून येतोय ह्याचा विचार करणं थांबवून देतो.
जस्ट हिअर द साऊंड,
केवळ आवाज ऐकतो.
इट्स व्हेरी व्हेरी ब्युटिफुल,
फार सुंदर असतं.
But you let go of any naughty boy, naughty community member.
तर कोणी खोडकर मुलगा आहे, कम्युनिटी खोडकर कम्युनिटी मेंबर आहे, हे सगळ्या गोष्टी तुम्ही सोडून देता.
इट्स नॉट शैलेश,
तो शैलेश नाही हे पण सोडून देता.
यू फॉरगेट अबाउट द बर्ड्स,
तुम्ही त्या पक्ष्याबद्दल पण विसरून जाता.
यू जस्ट हिअर द साऊंड,
केवळ आवाज ऐकता.
And then we had another, some very strange sounds.
त्यानंतर आणखीन एक विचित्र आवाज त्यावेळेस यायचा.
There's one that goes, I don't know that I can do it. Like that.
अशा प्रकारचा आवाज त्यावेळेस
यायचा.
Not good translator.
It's sort of like a plop, 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 plop sound.
तर अशा प्रकारचा तो दुसरा एक आवाज आहे.
I'm sorry. You say only listen or only feel the sensation. Is that you don't add, I am sensing, is not that also? It's not there.
Yeah, that of course is how, when you can take it as far as it can go, yes. But the main thing is in the first place, just drop your thinking about it.
अर्थात त्याच्यात जर पुढे गेलात तुम्ही तर निश्चित मी सुद्धा ऐकत आहे ही सुद्धा गोष्ट तिथून निघून गेली पाहिजे. पण कमीत कमी स्मरण करताना तरी आजूबाजूच्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला सोडून द्यायच्या.
But actually, Chandrashil is right, of course.
पण एका अर्थाने चंद्रशिलाने जे विचारलं ते बरोबर आहे.
Because the sound, it's just a sound.
कारण आवाज हा केवळ आवाज आहे.
But we interpret that sound as belonging to something out there.
आपण काय करतो तर त्या आवाजाला तो आवाज कुणाचा तरी आहे असं मांडण्याचा प्रयत्न करतो.
And as being heard by somebody here.
आणि तो आवाज कुणीतरी इथे असणाऱ्याने ऐकलेला आहे अशा स्वरूपात त्याला पाहण्याचा प्रयत्न करतो.
Actually, this is just pure sound.
एका अर्थाने तो शुद्ध असा आवाज असतो.
So we try to hear that.
आणि त्या आवाजालाच आपण ऐकण्याचा प्रयत्न करतो.
The other sound I was talking about is the frogs.
तर दुसरा एक आवाज जो आहे तो बेडूक
करतात. They make a big, big noise.
आणि हे बेडूक जे आहे ते फार मोठा आवाज करतात.
And very, very varied sounds.
आणि फार वेगवेगळ्या प्रकारचे आवाज यायचे.
And well, again, you just try to let go of the idea of this tiny little frog making this huge sound.
तर ह्या सगळ्या कल्पना ज्या आहेत त्या तुम्हाला सोडून द्यायच्या आहेत. अगदी छोटा बेडूक फार मोठा आवाज काढतो सोडून द्यायचा.
यू जस्ट लेट द साऊंड बी देअर.
आणि केवळ तो आवाज जो आहे तो तिथे असू द्या.
ओर यू हिअर द ट्रेन्स गोइंग बाय इन द व्हॅली.
कधी कधी ह्या दरीमध्ये ट्रेन जाताना तुम्ही ऐकता.
अँड इमिजिएटली इन युअर माइंड देयर इज अन इमेज ऑफ महाराष्ट्र एक्सप्रेस.
लगेच तुमच्या मनामध्ये महाराष्ट्र एक्सप्रेस ती असल्याचा एक कल्पना येते.
अँड ऑफ कोर्स यू नो यू बीन ऑन महाराष्ट्र एक्सप्रेस, यू सीन इट गो बाय, सो ऑल ऑफ दॅट गेट्स ऍडेड टू दॅट लिटल बिट ऑफ साऊंड.
आणि मग तुम्ही याच्यापूर्वी महाराष्ट्र एक्सप्रेसने गेलेला आहात तर तिचा अनुभव तुम्हाला आहे. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याच्यामध्ये ऍड होतात, जमा होतात.
सो विथ माइंडफुलनेस ट्रेनिंग यू ट्राय टू गिव्ह युअर सेल्फ पीरियड्स ऑफ द डे व्हेन यू आर जस्ट एक्सपीरियन्सिंग सेन्सेशन.
आणि म्हणून स्मृतीच्या सरावमध्ये तुम्ही काय करता तर दिवसातले असे काही कालावधी जे आहेत जिथे केवळ संवेदनाचा अनुभव घेण्याचा तुम्ही प्रयत्न करता.
यू ट्राय टू गेट रिड ऑफ ऑल अदर आयडियाज.
इतर ज्या कल्पना आहेत त्याच्यावर तुम्ही त्यावेळेस उठता.
अँड इफ यू कॅन डू दिस इट स्लोज दिस होल प्रोसेस डाऊन.
आणि असं जर करू शकलात तुम्ही तर ह्या प्रक्रियेची गती तुम्ही कमी करू शकता.
सो यू आर रेस्टिंग with the basic information.
आणि मग जी मूलभूत अशी माहिती आहे जणू काही तिच्यावरच तुम्ही आधारित राहता.
And but this sort of training goes quite deep.
आणि अशा प्रकारचं प्रशिक्षण अधिक सफलात जाऊ शकतं.
Well, in a way, what you could say, sorry, transition.
त्या म्हणतात की स्पर्शाच्या अगोदर पण असं काही आहे का ज्याच्यामध्ये आपल्याला काहीतरी मिळवण्याची काहीतरी प्राप्त करण्याची एक इच्छा असते, सतत बाहेर जाण्याची इच्छा असते, तर ती गोष्ट स्पर्शाच्या अगोदर येते की नंतर येते
असं
आता ही गोष्ट थोडीशी गुंतागुंतीची होऊन जाते.
But clearly, if your senses are in good working order,
जर तुमचे इंद्रिय खरंच चांगले काम करत असतील तर,
इफ युअर इयर्स आर यू नो फंक्शनली ओके,
आणि जर तुमचे कान खरंच कार्य करण्याच्या दृष्टिकोनातून चांगले असतील तर,
ऑल द साउंड्स दॅट आर देअर आर इम्पॅक्टिंग ऑन युअर इयर्स,
मग बाजूचे सगळे ध्वनी जे आहेत त्याचा परिणाम तुमच्या कानावर होत असतो.
बट समथिंग मेक्स यू पिक आउट अ पर्टिक्युलर साउंड,
परंतु त्याच्यातून कुठला तरी एक विशिष्ट आवाज जो आहे तुम्ही तो ग्रहण करत असता.
अँड सो यू पे अटेंशन टू अ पर्टिक्युलर साउंड,
आणि मग त्यानंतर तुम्ही काय करता, त्या विशिष्ट आवाजाकडेच लक्ष देता.
अँड येस, यू आर क्वाइट राईट, देयर्स अ डायरेक्शन टू दॅट.
तर त्याला एक तुम्ही बरोबर आहात, त्याला एक विशिष्ट दिशा असते.
इन द अभिधम्म इट सेज द माइंड इज हंग्री फॉर एक्सपीरियन्स,
अभिधम्मामध्ये असं म्हटलं जातं की मन जे आहे ते अनुभव घेण्यासाठी भुकेलं असतं.
अँड यू नो व्हेन दे टॉक अबाउट काम छंद, दिस इज व्हॉट्स मेंट,
आणि जेव्हा आपण कामछंदाबद्दल बोलतो तर जणू काही हाच अर्थ तिथे अभिप्रेत असतो.
इट मीन्स नॉट जस्ट सेक्स, इट मीन्स हंग्री फॉर सेन्स एक्सपीरियन्स इन जनरल.
तर नुसतं इथे लैंगिकता आहे असं नाही, तर सर्वसाधारण अर्थाने इंद्रियाशी संबंधित जे काही बाब आहे तिचा अनुभव घेण्याची भूक.
Because it's within the world of the senses that we believe we're going to get pleasure and that pain is coming to us.
आणि आपला एक प्रकारे असा विश्वास असतो की ह्या संपूर्ण जगामध्ये इंद्रियांच्या माध्यमातूनच आपल्याला ते सुख मिळणार आहे.
So it's as if our senses are by definition open.
एका अर्थाने आपण असं म्हणू शकतो की आपले जे इंद्रिय आहेत जणू काही ते खुले आहेत.
But the mind through previous habit pays attention to particular stimuli.
परंतु आपल्या मनाच्या पूर्व संस्कारामुळे विशिष्ट अशा प्रकारच्या प्रेरणेला प्रेरकाला आपलं मन जे आहे ते प्रतिसाद देत असतं.
It's a quite complex process.
आणि ही फार गुंतागुंतीची प्रक्रिया आहे.
And you find it in the Theravada Abhidhamma. I think the stages of coming to a perception, I think there are about 16 steps.
तर विशेषतः थेरवादी अभिधर्मामध्ये ग्रहण करण्याच्या गोष्टीच्या ज्या आहेत जवळपास 16 चरण सांगितलेले आहेत, पायऱ्या सांगितलेल्या आहेत.
I won't go further into that, but you're quite right, there's something that's questing. Yes, yeah. It's hardwired, it's part of who we are. Yeah,
tara hi gosht far kathin aahe jasa apan ahot kadhi tasha tachi sthi bab aahe. Just it reminds me of chetana and manaskar actually.
Ha, yeah,
chetana is overall wanting actually.
Yeah. Manaskar is the bringing of the mind together on a particular experience. Yeah. Yes, I would say you could approach it as an evolutionary phenomenon. It's part of our animal nature.
तर असं पण आपण उत्पत्तीच्या स्वरूपात पण ह्या गोष्टीला आपण पाहू शकतो. आपल्या प्राण्यांचा जो काही जो स्वभाव आहे तशीच ही बाब आहे.
You watch a cat.
तुम्ही मांजरीला पहा.
When a cat is sleeping.
जेव्हा मांजर झोपलेली असते.
You can see that the cat has got how can I say as soon as it hears a noise, an eye opens or an ear twitches.
तर मांजरीचं काय होतं की जसं ती आवाज ऐकते तसा तिचा एक डोळा उघडतो किंवा कान टवकारते.
You can see its ear just sometimes doesn't open its eyes but its ears sort of twitch.
कधी कधी ती डोळे उघडत नाही परंतु तिचे कान मात्र असे टवकारते.
So in other words, it's internally alert for danger.
तर दुसऱ्या शब्दात खतऱ्यासाठी जणू काही ती आतून अशी जागृत आहे, सावध आहे.
Well, like the snake, it senses with its tongue, doesn't it?
तर जो साप आहे तो त्याच्या जिव्हेच्या माध्यमातून संवेदना जाणवत असतो.
And so all the time its tongue is going in and out and it's picking up signals.
आणि प्रत्येक वेळी त्याची जीभ जी आहे ती आत बाहेर होत असते आणि जे काही आहे बाहेर त्याला तो ग्रहण करण्याचा प्रयत्न.
So our tongues are like that.
आपल्या जीव आपली जीव पण तशी असते.
So yes, we're trying to slow the process down at the point when there is contact.
आणि विशेषतः जेव्हा कधी संपर्क येतो, स्पर्श होतो, तेव्हा आपण तिथेच आपली जी गती आहे या प्रक्रियेची ती कमी करण्याचा प्रयत्न करतो.
It's very difficult to do anything about what happens before that.
त्याच्या अगोदर जे काही घडतं ते त्याच्याविषयी काही करणं फार कठीण आहे.
You have to do that in advance, as it were.
जर तुम्हाला करायचं झालं तर त्याला फार अगोदरच तुम्हाला ते करावं लागतं.
That comes as you develop mindfulness.
जसं तुम्ही स्मृतीचा विकास कराल तसं मग ती गोष्ट तुम्हाला जमू शकते.
But the sparsha is the point at which you can take a stand.
तर तुम स्पर्श अशी गोष्ट आहे की जिथे तुम्ही काहीतरी करण्याचं तुमच्या हातात येतं.
If you've got to do a huge amount of work, you have to start somewhere.
जर तुम्हाला खूप मोठं काम करायचं असेल तर कुठून ना कुठून त्याची सुरुवात करावी लागेल.
And you have to find the most effective place to start.
आणि अधिक परिणामकारक ठिकाण काम सुरू करण्यासाठी तुम्हाला निवडावं लागेल.
And the sensations of the body are, according to the Buddha, the best place to start, usually.
आणि बुद्धाच्या सांगण्यानुसार आपल्या शरीराच्या ज्या संवेदना आहेत तिथून आपण याची चांगली सुरुवात करू शकतो.
From there you can gradually get to work on your motivation, this questing.
आणि मग तिथून पुढे मात्र मग तुमच्या ज्या प्रेरणा आहेत त्याच्यावर हळूहळू तुम्ही काम करायला शिकू शकता.
So, did you get the idea?
तुम्हाला काही कल्पना येते याच्याविषयी?
Any questions or what do you understand what I mean by focusing on the raw sensation?
तर अगदी कच्च्या आपल्या संवेदनांवर लक्ष केंद्रित करणं हे जे मी सांगितलेलं आहे त्याच्यातून काही कल्पना तुम्हाला येते का, समजतंय का ते?
You get it a bit with aesthetic experience.
कधी कधी फार सौंदर्यपूर्ण अनुभव तुम्हाला येत असतो.
If you're listening to music that you find especially beautiful, you don't think about the singer or the player.
जर खरंच एखादं चांगलं संगीत तुम्हाला आवडत असेल समजा तर ते ऐकताना तुम्ही तो संगीत कुणी वाजवलेलं आहे कसं आहे याचा विचार करत नाही.
यू जस्ट फोकसिंग ऑन द प्युअर साऊंड.
केवळ तो जो शुद्ध ध्वनी असतो त्याच्यावर तुम्ही लक्ष केंद्रित करता.
सो आय थिंक दॅट एस्थेटिक एक्सपिरियन्स इज अ व्हेरी गुड वे टू अंडरस्टँड व्हॉट माइंडफुलनेस इज.
आणि स्मृती काय आहे हे समजून घेण्याचा जे आपले सौंदर्यपूर्ण अनुभव असतात तो एक चांगला मार्ग आहे.
You're learning to simply experience.
तुम्ही केवळ अनुभव घेण्याचं शिकत आहात.
Of course you can't keep that up all the time.
अर्थात सातत्यानेच ही गोष्ट तुम्ही करत राहू शकता असं नाही.
Unless you're going up into the Himalayas and you're eating dhyana.
आणि जोपर्यंत तुम्ही हिमालयात जात नाही आणि केवळ ध्यानच खात नाही तोपर्यंत हे करणं कठीण आहे.
If you want to live in the world, if you have to live in the world or you choose to live in the world, well, you're going to have to go beyond mere sparsha.
आणि जर तुम्ही ह्या जगात तुम्हाला राहायचं असेल किंवा ह्या जगात राहायचं जर तुम्ही ठरवत असाल तर निश्चितच तुम्हाला स्पर्शाच्या पलीकडे पण गोष्टींचा विचार करावा लागतो.
But the training in mindfulness starts with becoming more fully aware of sparsha.
तर स्मृतीच्या सरावाची प्रशिक्षण जे आहे ते अधिक आपल्या स्पर्शाबद्दल जागृत होऊन होतं.
Then everything else slows down.
आणि मग त्यानंतर प्रत्येक गोष्ट जी आहे तिची गती कमी होते.
So somebody says to you, you're a stupid idiot.
जर एखादा कोणी म्हटलं तुम्हाला की तू फार मूर्ख आहेस.
And you're in contact with your basic experience.
तुम्ही मात्र तुमच्या अगदी मूलभूत अशा अनुभवाच्या संपर्कात असता.
You can see the visual information.
जी दृश्य माहिती तुमच्या समोर आहे तिला तुम्ही पाहत असता.
And you've got more of a chance of not reacting.
आणि मग तिथे तुम्हाला अधिक संधी असते प्रतिकार न देण्याची.
Because you're more based in that immediate experience.
कारण तुम्ही तुम्हाला जो तत्काळ अनुभव आलेला आहे त्याच्यामध्ये तुम्ही असता.
Or somebody says to you, so and so is speaking against you.
किंवा कोणीतरी येऊन तुम्हाला असं म्हणतं की तो अमुक तमुक तुझ्या विरोधात बोलत होता.
Before you just start accepting that that's true, but you're based in your own experience.
आणि ते सांगितलेली गोष्ट सत्य म्हणून स्वीकारण्या अगोदर तुम्ही काय करता तर तुमच्या जो अनुभव आहे त्याच्यामध्ये स्वतःला बसवण्याचा प्रयत्न करता.
So you can begin to use your samnya and vitarka to look at what you're being told.
मग तुमच्या संज्ञाला आणि वितर्काला जी गोष्ट तुम्हाला सांगितलेली आहे तिला बघण्यासाठी वापरू शकता.
Particularly what you think with your vitarka.
विशेषतः वितर्काच्या माध्यमातून.
You say, well, they say that.
तुम्ही असा विचार करू शकता की त्यांनी असं म्हटलंय.
But I don't know whether they're speaking accurately or not.
तर मला हे माहित नाही की खरंच ते बरोबर बोलतायत की नाही.
And anyway, if somebody thinks like that about me, it doesn't matter to me.
समजा एखादा माझ्याबद्दल तसा विचार करत असेल पण मला काही फरक पडत नाही.
That's their karma.
ते त्यांचं कर्म आहे.
It's not mine.
हे माझं कर्म नाही.
And you might also say that the one thing you can guarantee in this life is that somebody will speak badly of you.
आणि तुम्ही असं पण म्हणू शकता की एका गोष्टीची निश्चिती अगदी गॅरंटी तुम्ही देऊ शकता जीवनामध्ये की कोणी ना कोणी तुमच्या विरोधात बोलेल, वाईट बोलेल तुमच्याबद्दल.
You can guarantee that somebody will misunderstand you.
ह्याची सुद्धा खात्री देऊ शकता तुम्ही की कोणी ना कोणी तुम्हाला चुकीचं समजून घेईल.
This is the nature of life.
तर हेच जीवनाचा स्वभाव आहे.
Even the Buddha had an enemy.
बुद्धाला सुद्धा स्वतःचे शत्रू होते.
So yes, you need to learn, we need to learn not to react to people misunderstanding us, people blaming us and so on.
जेव्हा लोक आपल्याला चुकीचं समजतात या आपल्याला दोषारोपण करतात त्यावेळेस आपण कुठल्याही प्रकारे प्रतिक्रिया न देण्याचं शिकलं पाहिजे.
And we need to we do that by developing a greater awareness of what immediately is going on.
आणि हे आपण तेव्हाच करू शकतो की जेव्हा तात्कालिक स्वरूपात आपल्यासोबत काय घडतं आहे याच्याबद्दलची जागृती आपण निर्माण करू.
I had a very interesting experience like this when I was on solitary retreat.
तर जेव्हा मी एकांत बसत होतो तेव्हा याचा मला फार चांगला अनुभव प्राप्त झाला.
I was alone for 5 months.
मी जवळपास 5 महिने एकटा होतो.
And well, my mind, I wasn't alone in my mind.
परंतु माझ्या मनामध्ये मात्र मी एकटा नव्हतो.
I'd remember something that somebody had done.
मला एक गोष्ट कोणीतरी माझ्याशी जी केली ती आठवली.
And then I'd think to myself, well, when I see him, when I see her, I will say this.
आणि मग माझ्या मनामध्ये तो मी विचार करत होतो की जेव्हा मी त्याला किंवा तिला भेटेल तेव्हा मी असं बोलेन.
And then I would think to myself, ah, but they will then say that.
आणि मग त्याच वेळेस माझ्या मनात विचार आला की मी जर असं बोललो तर ते असं बोलतील.
Then I'd get really annoyed about that.
आणि मग त्याचा मला खरंच राग आला.
So you have to stop saying, wait a minute, it hasn't happened.
अशा वेळेस काय करावं लागतं तुम्हाला तर थांबवावं लागतं स्वतःला आणि म्हणावं लागतं की हे अजून घडलेलंच नाही.
इट्स जस्ट प्रपंच.
हा सगळा प्रपंच आहे.
लुक, आय एम हियर, आय एम,
मी इथे बसलेला आहे.
आय एम ऑल अलोन,
मी एकटाच बसलो.
देयर इज नोबडी एल्स हियर,
कोणी इथे नाही आहे.
नोबडी सेड एनीथिंग टू मी,
कोणीच मला काही म्हटलेलं नाही.
अँड यू नो जस्ट व्हॉट्स हॅपनिंग राईट नाउ,
आता नेमकं काय घडत आहे.
सो इन दॅट वे यू कम बॅक टू रियालिटी.
आणि अशा पद्धतीने तुम्ही मग सत्यतेकडे पुन्हा परत येऊ शकता.
But I was quite surprised at the extent to which my mind would create problems when no problems were necessary.
तर मला याचं फार आश्चर्य वाटलं की जेव्हा खरंच समस्यांची गरज नसते अशा वेळेस सुद्धा माझं मन कशा प्रकारच्या समस्या निर्माण करतं.
Of course, it does something else as well.
आणि त्यावेळेस आणखी दुसरी गोष्ट पण ते करत असतं.
It creates wonderful dreams.
तो फार सुंदर अशी स्वप्न पण निर्माण करत असतो.
Where I'm really important and very, very clever.
जिथे मी फार महत्वपूर्ण आहे आणि मी फार शहाणा आहे अशा प्रकारे.
And I'm doing so much and everybody loves me and it's wonderful.
आणि मी सगळं करतो आहे आणि सगळेच माझ्यावर प्रेम करतात अशा प्रकारे.
So I feel really good.
आणि मग मला फार चांगलं वाटतं.
So then I said, now wait a minute, nothing has happened.
आणि मी त्यावेळेस थांबवलं तर स्वतःला म्हणावं लागतं की अरे अजून काही घडलेलंच नाही.
Just in your mind.
हे सगळ्या गोष्टी तुझ्या मनातच आहेत.
Here you are.
इथे तू आहेस.
Unfortunately, it's much easier to catch yourself when you have the painful thoughts.
विशेषतः जेव्हा तुमच्या मनामध्ये वेदनादायक गोष्टी येत असतात तेव्हा स्वतःला अशा प्रकारे थांबवणं जास्त सोपं असतं.
But because pain hurts and you want to get out of it.
कारण ह्या ज्या वेदना आहेत त्या तुम्हाला त्रास देतात आणि त्याच्यातून बाहेर पडण्याची इच्छा असते.
But the pleasant fantasies is much harder to catch yourself.
परंतु ज्या सुखकर अशा कल्पना आहेत त्यांना थांबवणं फार कठीण आहे.
So you do it by training yourself just to be aware of what's immediately going on.
आणि मग याच्यामध्ये स्वतःला आपण कसं शिकवतो तर स्वतःच्या लगेच येणारा जो अनुभव आहे त्याच्याकडे जागृत राहून आपण ते शिकतो.
And then you need to plan.
त्याच्यानंतर तुम्हाला काही ना काही नियोजन करण्याची गरज
असते. You need to reflect on conversations and things like that.
जे संभाषण तुमचं झालेलं आहे, संपर्क झालेला आहे, त्याच्यावर चिंतन करण्याची तुम्हाला गरज असते.
You need even to reflect on your communication with people.
इतरांबरोबरचा तुमचा संपर्क जो आहे त्याच्यावर पण तुम्हाला चिंतन करण्याची गरज असते.
But you can do it mindfully.
पण ती गोष्ट तुम्ही मात्र स्मृतिमान राहून करू शकता.
Based on your immediate experience.
जो काही तुमचा तावेचा अनुभव आहे त्याच्यावर आधारित राहून तुम्ही करू शकता.
So you become much clearer about what you really know and what is assumption.
आणि मग ह्याच्यातून तुम्हाला अधिक स्पष्ट होतं की खरंच जे तुम्हाला माहित आहे ती गोष्ट आणि जो अनुमान तुम्ही लावलेला आहे ती गोष्ट.
वी नीड टू पुट इन दॅट गॅप.
आपल्याला निश्चितच त्याच्यामध्ये काही अंतर ठेवावं लागेल.
आय थिंक दिस इज व्हॉट यू आर गेटिंग एट. या यू नीड टू पुट इन दिस गॅप.
तुम्हाला त्या दोघांमध्ये एक अंतर निर्माण करावाच लागेल आणि हीच गोष्ट चंद्रशिलांना पाहिजे.
सो दॅट देयर इज नॉट अन इमिजिएट मूव फ्रॉम स्पर्श टू प्रपंच.
तर आपल्याला काय करायचं, स्पर्शातून लगेच प्रपंचाकडे वाटचाल नाही करायची.
इन अ मिली सेकंड.
तर एका काय म्हणतात एका सेकंदाच्या कितव्या तरी भागामध्ये आपल्याला ते करायचं नाही.
यु नो नाऊ सायन्स मेजर्स इन नॅनो सेकंड्स.
तर आता हे नॅनो सेकंड जे आहेत सायन्सने त्याला निर्माण केलेलं आहे.
आय थिंक दॅट्स 100,000th ऑफ अ सेकंड ऑर समथिंग लाईक दॅट.
तर एका सेकंदाचं 10,000वा भाग असं म्हणूया आपण अशा स्वरूपात.
वेल वी मूव फ्रॉम स्पर्श.
1,00,000वा भाग.
We move from sparsha to prapancha in a nanosecond.
तर अशा प्रकारच्या सेकंदाच्या 1,00,000व्या भागामध्ये आपण काय करत असतो, स्पर्शापासून लगेच प्रपंचाकडे वाटचाल करत असतो.
Well, in the Buddhist scriptures it talks about this happening in 1/16th part of a finger snap.
तर आपली जी चुटकी आहे तिच्या 16व्या हा भागामध्ये भाग व्हायच्या अगोदरच ही गोष्ट घडत असते असं बौद्ध परंपरा सांगते.
यू डू दॅट.
तुम्ही अशी चुटकी वाजवता
इन द 16th पार्ट ऑफ द टाइम इट टेक्स फॉर दॅट टू हॅपन यू डन इट.
आणि अशी चुटकी वाजवण्यासाठी जेवढा वेळ लागतो त्याच्या 16व्या भागामध्ये जणू काही ही घटना जी आहे तुमची स्पर्शापासून कुठपर्यंत जाण्याची घडलेली असते.
सो वी गॉट टू डू अ लॉट ऑफ वर्क टू स्लो दिस डाऊन. See immediately what the positive benefit of that is.
आणि त्याचा जो काही सकारात्मक परिणाम आहे तो लगेच तुम्ही अनुभवू शकता.
The first thing is you don't disturb yourself so much.
पहिली गोष्ट अशी घडते की तुम्ही स्वतःला खूप जास्त विचलित करत नाही.
Because we disturb ourselves mainly.
कारण काय करत असतो आपण, तर मुख्यत्वे करून आपण स्वतःलाच विचलित करत असतो.
Nobody else disturbs us.
कोणी दुसरा आपल्याला विचलित करत नाही.
It's you who disturb yourself.
तुम्ही ते स्वतः तुम्ही असता जे स्वतःला विचलित करता.
I don't know whether you some of you may have seen my reporting in for the July shabda.
तुमच्यापैकी काही लोकांनी जुलैच्या शब्दाची माझी रिपोर्टिंग पाहिली की नाही मला माहित नाही.
But in that I talked about an experience that I had.
आणि त्याच्यामध्ये मात्र मी मला जे अनुभव आले ते मी सांगितलेला.
4 or 5 years ago I came in for a lot of criticism in shabda.
4-5 वर्षापूर्वी माझ्यावर खूप मोठा टीका शब्दांच्या माध्यमातून झाली.
Of course some of it was accurate.
त्याच्यापैकी काही टीका अगदी बरोबर होती.
But a lot of it was misunderstanding and just negativity.
आणि बहुतांशी टीका होती त्याच्यामध्ये गैरसमज झालेला होता, नकारात्मकता होती.
And I got very upset by this.
आणि मी त्याच्यामुळे फार निराश झालो.
And well, I began to think, what can I do?
आणि मग त्याच्यानंतर मी सुरुवात विचार करायला सुरुवात केली की मी या संदर्भात काय करू शकतो.
I'm never going to be able to stop people thinking whatever they want to think.
लोक माझ्याबद्दल जे काही विचार करतात तो विचार करणं थांबवणं मला शक्य नाही.
I can sort things out with him but she will think so.
मी एका बरोबर काही गोष्टी सोडू शकतो परंतु दुसरी कोणीतरी माझ्याबद्दल तसा विचार करेल.
You can never sort it all out.
सगळ्याच गोष्टी तुम्ही सोडू शकत नाही.
So I thought, well, they're providing the words.
मग मी विचार केला की ते शब्द पुरवत आहेत.
बट आय एम प्रोव्हाइडिंग द इयर.
तर मी कान पुरवत आहे.
इट्स माय रिएक्शन्स.
ही माझी प्रतिक्रिया.
आय कांट से दे मेड मी रिएक्ट.
मी असं म्हणू शकत नाही की त्यांनी मला प्रतिक्रियात्मक बनवलं.
आय थिंक दिस इज क्वाईट कॉमन. आय हियर पीपल ऑफ्टन से दॅट दे मेड मी रिएक्ट.
इथे हे अगदी सहज घडतं कारण लोक नेहमी असं बोलताना मी ऐकलंय की त्यांच्यामुळे मी प्रतिक्रिया दिली.
वेल दॅट्स पॅथेटिक. पॅथेटिक. Weak, yeah.
ही गोष्ट अगदी कमकुवत आहे.
यू मेक युअरसेल्फ कम्प्लिटली हेल्पलेस.
तुम्ही एक प्रकारे स्वतःला तिथे निरुपयोगी समजता.
यू हॅव्हंट गॉट कंट्रोल ओव्हर व्हॉट दे डू.
ते जे काही करतात त्याच्यावर तुमचं काहीच नियंत्रण नाही.
बट यू डोंट हॅव टू रिएक्ट.
परंतु तुम्हाला त्याच्यावर प्रतिक्रिया देण्याची गरज नाही.
अँड सो आय वर्क विथ दिस. And well, largely I managed to overcome those reactions. I know there are a number of you who face this sort of thing. If you haven't faced it yet, you will face it. As soon as you start to take responsibility, people will blame you.
जशी तुम्ही जबाबदारी घ्यायला सुरुवात करता लोक तुम्हाला दोषारोपण द्यायला सुरुवात करतीलच.
Some of what they say will be accurate and you need to listen.
ते जे काही सांगतात त्याच्यापैकी काही गोष्टी अगदी बरोबर असतात आणि त्याला तुम्हाला ऐकावं लागेल.
But yes, your reaction, that's in your power.
परंतु तुमची प्रतिक्रिया मात्र तुमच्या हातात आहे.
It's a fact even within the order.
आपल्या संघामध्ये असं घडतं ही एक वस्तुस्थिती आहे.
So yes, we're able to do that if we slow the process down.
आणि ह्या गोष्टी करणं आपल्याला शक्य होऊ शकतं जर आपण ही प्रक्रिया धीमी केली तर.
If we can see the steps and stages.
आपण हळूहळू प्रत्येक जे चरण आहे प्रत्येक प्रक्रियेचं चरण आहे त्याला पाहू शकतो.
If we can see what we know is different from what we've added.
आणि हे पण आपण लक्षात घेऊ शकतो की जे आपल्याला माहिती आहे आणि जे आपण त्यात मिळवलेलं आहे ह्याच्यामध्ये भेद करायला आपण शिकू शकतो.
Yeah, so it's a very, very significant point. And training ourselves to be accurate begins with being careful with basic mindfulness.
आणि अशा प्रकारे आपण स्वतःला प्रशिक्षित केलं पाहिजे की जिथे अगदी सर्व मूलभूत स्वरूपाची आपली जी स्मृती आहे तिच्यापासून आपण त्याची सुरुवात केली पाहिजे.
One of the things I very much appreciated about NVC was a strong emphasis on this.
तर एमव्हीसीचे फार प्रशंसेलायक अशी गोष्ट आहे ती म्हणजे त्याच्यामध्ये ह्या गोष्टीवर फार भर दिलेला आहे.
Those of you who've done NVC will know that the first thing is observation.
तर ज्यांनी एनव्हीसी केली त्यांना माहिती आहे की पहिली गोष्ट काय त्याच्यामध्ये तर निरीक्षण असतं.
And it means just this, being accurate about the information.
तर त्याच्या निरीक्षणामध्ये काय असतं तर तुमच्याकडच्या माहितीबद्दल ती बरोबर आहे का याचा विचार.
I heard, I saw, I felt.
मी ऐकलंय मी बघितलंय मला असं वाटतं.
I guess.
मी असं अनुमान लावतो.
I assume.
मी असं अनुमान लावतो.
And so on.
अशा प्रकारे.
Being really clear about the information content of what you're talking about.
आणि ज्या गोष्टीची किंवा ज्या माहितीविषयी तुम्ही बोलत आहात त्याच्यामध्ये असणाऱ्या बाबींविषयी अगदी बरोबर राहण्याशी संबंधित ती बाब आहे.
So yes, it's a very important issue. I'll just say a little bit more about this question of blaming and quarrelling, because I found it a very useful practice.
तर विशेषतः दोषारोपण करणं आणि भांडणं जे आहे त्या मुद्द्याविषयी मी आणखी बोलू इच्छितो कारण मला स्वतःला फार ते उपयुक्त वाटलं.
You could say having other people criticize you even negatively is very, very useful.
एका अर्थाने नकारात्मक टीका करणारे लोक असणं फार उपयुक्त आहे.
And I've really begun to feel this myself.
आणि मला स्वतःला ते गोष्टीचा अनुभव यायला सुरुवात झाली.
I'm really fortunate to have a few people who are against me.
आणि माझ्या विरोधात काही लोक आहेत याच्याविषयी मी खरंच सौभाग्यशाली आहे.
I think even 3 months ago I wouldn't have been able to say that honestly.
तर प्रांती 3 महिन्यापूर्वी पण ह्या गोष्टीबद्दल एवढं मी प्रामाणिकपणे बोलू शकत नव्हतो.
But I've been feeling recently that I'm really fortunate that there's some people who are very difficult with me.
आणि मला खरंच याचं सौभाग्य वाटतं की काही लोक माझ्याशी फार कठीण आहेत.
Because they challenge me to change myself.
कारण ते एक प्रकारे मला स्वतःला बदलवण्यासाठी आव्हान करतात.
They may be completely wrong.
ते कदाचित पूर्णपणे चुकीचे असते.
It may be negativity on their part.
कदाचित त्यांच्या बाजूने पूर्णपणे नकारात्मकता असेल.
But I have to deal with my ego reaction.
परंतु मला काय करावं लागतं तर माझ्या अहंकारात्मक ज्या प्रतिक्रिया आहेत त्याच्यावर काम करावं लागतं.
I'm reacting because I don't see things as they really are.
मी यासाठी प्रतिक्रिया देतो कारण वस्तू जशा आहे गोष्टी जशा आहेत तशा मी पाहत नाही.
आय बिलीव्ह देअर इज अ रिअल मी.
कारण माझा एक याच्यावर विश्वास असतो की मी खरा मी आहे आत्मा.
व्हिच दे आर हर्टिंग.
ज्याला ते त्रास देत आहे.
बट व्हेन आय गेट रिड ऑफ दॅट नथिंग कॅन हर्ट मी.
परंतु याच्यावर जर मी वर उठलो तर कुठलीही गोष्ट मला त्रासदायक ठरू शकणार नाही.
यू रिमेंबर द इन्सिडेंट विथ द बुद्धा.
तुम्हाला माहितीये की बुद्धाशी सोबत घडलेली घटना.
Somebody came to the Buddha and abused him.
कोणीतरी बुद्धाकडे येतो आणि त्यांना शिव्या देतो.
So the Buddha said, well, let me just ask you a question.
बुद्ध त्याला म्हणतात की मला एक प्रश्न तुम्हाला विचारू द्या.
If somebody gives something to somebody else and the other person doesn't accept it, who does it belong to?
आणि मग बुद्ध त्याला विचारतात की समजा एखादा दुसऱ्याला काहीतरी देण्याचा प्रयत्न करतोय आणि जो घेणारा आहे तो घेत नसेल तर ती गोष्ट कोणाकडे राहते?
If I give something to Yashosagar and Yashosagar says no thank you, who does it belong to?
आणि समजा मी यशनगरला काहीतरी देत असेल आणि यशनगर म्हटलं की धन्यवाद नको तर मग ती गोष्ट कोणाकडे राहील?
Well, the other person said to the Buddha, well, it belongs still to the giver.
आणि मग तो जो उत्तर देणारा आहे तो म्हणतो की जो देणारा आहे त्याच्याकडेच ती गोष्ट राहील.
So the Buddha said, well, you've just given me some abuse.
आणि मग बुद्ध त्याला म्हणतात की आताच तुम्हाला शिव्या दिल्यास.
I don't accept it.
आणि मी त्या शिव्या स्वीकारत नाही.
It's still yours.
आणि ह्या शिव्या अजून पण तुझ्याच आहे.
So we need to have that spirit.
आणि अशा प्रकारचं चैतन्य आपल्यामध्ये पाहिजे.
And of course the Buddha wasn't just being clever.
इथे नुसतं बुद्ध शहाणपणाने बोलत होते असं नाही.
It wasn't just a way of him abusing the other person.
तर हे त्याला वेगळ्या पद्धतीने शिव्या देणं होतं असं पण नाही.
He was giving that person a teaching.
एक प्रकारे बुद्ध त्याला शिकवण देत.
So well, we probably shouldn't say that.
आपण कदाचित असं म्हटलं नाही पाहिजे.
But we should be able in ourselves to say, well, that doesn't belong to me.
कमीत कमी आपण स्वतःला तरी असं म्हटलं पाहिजे की जे काही माझ्याकडे येत आहे ते माझं नाहीये.
That belongs to them.
आणि ते त्यांचंच आहे.
Or you might say, well, that is actually accurate.
किंवा तुम्ही असं म्हणू शकता की तो जे बोलतो आहे तो बरोबर आहे.
The way it's said is not good.
ज्या पद्धतीने बोललं जात आहे ते बरोबर नाही.
But what the content is, yes, I can use that.
आणि जो संदर्भ ते सांगतायत तो मात्र मी वापरू शकतो.
And we can use the fact that people are against us as a way of looking at our attachment to self.
तर जे लोक आपल्या विरोधात असतात त्या गोष्टीला आपल्या स्वतःबद्दलची आपल्या मी बद्दलची जी आपली आसक्ती आहे त्याला पाहण्यासाठी त्याला वापरू शकतो.
This is what Shanti Deva says, isn't it?
आणि हीच गोष्ट शांती देवांनी सांगितली.
Shanti Deva says your worst enemy is actually your best friend.
तर ते असं म्हणतात की तुमचा सगळ्यात वाईट शत्रू जो आहे तो खऱ्या अर्थाने तुमचा सगळ्यात चांगला मित्र आहे.
इफ यू हॅव अ रिअली गुड एनिमी ऑर राधर अ बॅड एनिमी देन यू गॉट द बेस्ट फ्रेंड यू कॅन हॅव.
जर खरंच तुमचा चांगला मित्र चांगला शत्रू किंवा वाईट शत्रू असेल तर तो सगळ्यात चांगला मित्र तुम्हाला असू शकतो.
बिकॉज यू आर बिंग चॅलेंज नॉट टू रिएक्ट.
कारण तो तुम्हाला प्रतिक्रिया न देण्यासाठी आव्हान करत असतो.
अँड टू डील विथ द अंडरलाइंग रूट्स ऑफ युअर रिएक्शन.
आणि तुमच्या प्रतिक्रियांचं जे मूळ आहे त्या मुळावर काम करण्यासाठी तो तुम्हाला मदत करतो.
बट यू कॅन ओनली डू दिस इफ यू आर एबल टू सस्टेन बेसिक माइंडफुलनेस.
हे तुम्ही तेव्हाच करू शकता जेव्हा मूलभूत स्वरूपाचा जी स्मृती आहे तिला तुम्ही जपून ठेवू शकाल तरच.
इट्स इंटरेस्टिंग प्रपंच इन्क्लूड्स क्लिंगिंग टू सेल्फ.
तर ही फार रोचक गोष्ट आहे की प्रपंचमध्ये काय असतं तर स्वतःविषयीची आसक्ती असते.
द फर्स्ट थिंग दॅट हॅपन्स विथ प्रपंच इज आय माइन नॉट आय नॉट माइन.
तर प्रपंचाच्या सोबत पहिली गोष्ट जी घडत असते ती अशीच असते की मी माझं हे माझं नाही हे मी नाही.
सो इन अ वे यू कुड से दॅट ऑल द टाइम वी आर लिव्हिंग इन प्रपंच.
मग एका अर्थाने असं म्हणू शकतो आपण की आपण प्रत्येक वेळी प्रपंचामध्ये राहत असतो.
वी आर नॉट सीइंग थिंग्स एज दे आर.
जशा गोष्टी आहेत तशा आपण त्यांना पाहत नाही.
अँड ऑल आवर रिस्पॉन्सेस टू थिंग्स आर ऑन दॅट बेसिस.
आणि वस्तूंना आपला जो प्रतिसाद असतो तो याच बाबीवर आधारित असतो.
सो विथ माइंडफुलनेस वी आर ट्रेनिंग आवरसेल्व्स टू कम बॅक टू समथिंग दॅट इज रियल.
आणि म्हणून स्मृतीमध्ये काय करतो आपण तर पुन्हा परत येत असतो जे खरंच सत्य आहे त्याच्याकडे परत येत असतो.
दॅट सेन्सेशन इज रियल.
जी संवेदना आहे ती सत्य आहे.
दॅट साऊंड इज रियल.
जी ध्वनी आहे तो सत्य आहे.
एव्हरीथिंग एल्स वी ऍड ऑन टू इट गेट्स फर्दर अँड फर्दर अवे फ्रॉम रियल.
आणि नंतर इतर गोष्टी ज्या आपण त्याच्यामध्ये मिसळत जाऊ ती प्रत्येक गोष्ट आपल्याला सत्यतेपासून दूरच नेत जाईल.